चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात 15 नोव्हेंबर पासून गाळप हंगाम सुरू होण्याचा अंदाज। राज्यातील साखरेचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबरला सुरू होण्याची शक्यता आहे। खासगी साखर कारखान्यांनी यंदाचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबरला तर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्यानं 31 डिसेंबरला सुरू करण्याची मागणी केली आहे। या दोन्ही मागण्यांचा विचार करून येत्या 15 नोव्हेंबरला गळीत हंगाम सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे। आतापर्यंत राज्यातील 164 साखर कारखान्यांनी साखर आयुक्तालयाकडे परवानगी मागितली आहे। महाराष्ट्रात 196 साखर कारखाने असून त्यातील 23 खाजगी तर 173 सहकारी आहेत। महाराष्ट्रातील सगळे साखर कारखाने हे महाराष्ट्र सहकारी साखर कारखाने फेडरेशन लिमिटेडच्या अंतर्गत येतात। 2018-19 गळीत हंगामासाठी राज्यातील 195 साखर कारखान्यांनी 952 लाख टन ऊस खरेदी केला होता। त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना 23,293 रुपये अदा करण्याचं साखर कारखान्यांवर कायदेशीर बंधन आहे। तर साखर कारखान्यांनी आतापर्यंत 22,915 कोटी रुपये दिले आहेत। अद्यापही शेतकऱ्यांना 397 कोटी रुपये अदा करणं बाकी असून ही रक्कम एकूण FRP 2.5% एवढी आहे। राज्यातील 82 साखर कारखान्यांवर RRC कारवाई केल्यानंच FRP वसुली झाली असून साखर आयुक्तालयानं घेतलेल्या निर्णयामुळे ही रक्कम 98% वसूल केल्याचा दावा साखर आयुक्तालयानं केला आहे। आतापर्यंत 138 साखर कारखान्यांनी 100%, 45 कारखान्यांनी 80-90% तर उर्वरित 8 कारखान्यांनी 70% रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे। याशिवाय केवळ 4 कारखान्यांनी 40% FRP दिली आहे। तर शेतकरी संघटनांकडून मात्र थकीत FRP बरोबरच 15% व्याजाचा मुद्दा मांडला जात आहे। तसंच ही रक्कम वसूल झाल्यानंतरच संबंधित कारखान्यांना गळीत हंगामाकरिता परवानगी देण्याची आग्रही मागणी केली आहे। पश्चिम महाराष्ट्राला पुराचा फटका बसल्यानं ऊस खराब होण्याची शक्यता असल्यानं पाण्यात असलेल्या ऊसाचं लवकर गाळप होण्याची शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे।